नमस्कार मैं पराशर सिंह मुद्दा नंबर बोलते पराशर कंस्ट्रक्शन कंपनी से बोलते मैडम भी मैडम हमसे आज के इवेंट होते ऑप्शन अनलिमिटेड ना हुआ था या इवेंट में मैडम हमें इवेंट प्रोजेक्ट से पूरा करते हैं पुणे से बाहर से जैसे एग्जीबिशन करते हैं तेजर तुम्हारा ऑफर एंड डिस्काउंट देते मैडम तुम्हारा प्रत्येक प्रोजेक्ट की डिटेल मुझे माहिती दिली जाईल त्यानुसार जर तुम्हाला कुठला प्रोजेक्ट आवडला आणि तुम्ही ऑन द स्पॉट बुक केला आणि तिकडे तर तुम्हाला त्यावर ऑफर एंड डिस्काउंट भेटेल मॅडम काय ट्रायल मॅडम मला समजू शकेल का ट्रायल म्हणजे कसं मॅडम मला काही क्लिअर सांगू शकता का तुम्ही म्हणजे तुम्हाला साईट येते नाही मॅम ट्रायल नावा सत्ता करता येईल नसेलच आय गेस ऍक्च्युअली मॅडम ते तिथं साईट अजून रेडी पोझिशन मध्ये नाहीये प्रोजेक्ट ऑन गोईंग मध्ये आमचे हा तर तुम्ही इव्हेंटला येऊ शकता का मॅडम आमच्या आज आणि उद्या दोन दिवस चालणार हा इव्हेंट ओके मॅडम ठीक आहे धन्यवाद.